नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी ऐश्वर्या नायर तुमका प्रादेशीक खबरो दिता। मुखेल खबरो, मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज मंत्री आनी सत्ताधारी आमदारांची स्वतंत्रपणान बसका घेवन अधिवेशनाची चर्चा केली। पावसाळी अधिवेशन 15 जुलय सावन सुरू जातले। हवामान खात्यान आयज पावसा खातीर गोंयान रेड अलर्ट जारी केला, जाल्यार फाल्यां खातीर ऑरेंज अलर्ट। निरंकालाच्या दूदसागर न्हंयेच्या उदकाची पातळी वाडिल्ल्यान फोंड्या दाबाळ मार्गावेली येरादारी सुमार 20 वरां ठप्प जाली। केपेतल्या कुशावती न्हंयेची पातळी वाडल्या, ताका लागून आयज दुसऱ्या दिसा पाड्डेचो रस्तो उदकापना उरलो। मोपा विमानतळा सावन मोपा महामार्गाक जोडपी सपदरी रस्त्याचे उक्तावण 11 जुलयाक केंद्रीय रस्तो आनी येरादारी मंत्री नितीन गडकरी हांच्या हस्तुकी जातलो। आता खबरो विस्तारान, मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आयज मंत्री आनी सत्ताधारी आमदारांची स्वतंत्रपणान बसका घेवन अधिवेशनाची चर्चा केली। विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 15 जुलय सावन सुरू जातले। अधिवेशनात मांडपाची विधेयका, प्रश्नोत्तराचे सत्र तशेच हेर कामकाजी विशयी मंत्री तशेच आमदारांकडे चर्चा केली, अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी बसके उपरांत सांगले। राजकीय मळार मंत्रीमंडळ फेरबदलाची चर्चा आसा। मंत्रीमंडळात फेरबदल करपाचो सध्या तरी विचार ना। मंत्री तशेच आमदाराकडेन फकत अधिवेशनाचेर चर्चा जाली, अशें स्पष्टीकरण मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिले। केंद्रीय रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांचे हस्तुकी 11 जुलयाक सांजे मोपा लिंक रस्त्याचे उक्तावण जातले, अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिली। ह्या वेळार विधानसभेत विचारपाक जाय आशिल्ले प्रस्न तशेच विधेयक थाराव बजट तशेच हेर विषयांचेर चर्चा जाल्ल्या, अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिली। तशेच वेगवेगळ्या खात्याविशयी ह्या बसकेन चर्चा जाल्ल्याची माहिती तांणी दिली। 8 ऑगस्ट मेरेन पावसाळी अधिवेशन चलतले। हे शिवाय कालच्यान शेगीत पडपी उटंगराच्या पावसाच्या फाटभुयेर मुखेलमंत्री सावंत हांणी नियाळ घेतिल्ल्याची माहिती दिल्या। उत्तर आणि दक्षिण गोयच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तशेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांकडे नियाळ घेतला, असे त्यांनी सांगले। लोकांनी सादूर राहून उदक साचून रावपी वाठारात वच्चे न्हय, तशेच धबधब्यांचेर वच्चे न्ही, असे आवाहन परत एकदा मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार केला। मोपा विमानतळा सावन मोपा महामार्गाक जोडपी सपदरी लिंक रस्त्याचे उक्तावण केंद्रीय रस्तो आणि येरादारी मंत्री नितीन गडकरी हांच्या हस्तुकी 11 जुलयाक सांच्या 5 वरांचेर मोपा जातले, अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिली। 6.6 किलोमीटर रुंदाय आशिल्ल्या या सपदरी लिंक रस्त्याचे काम पुराय झाला। रस्त्याचे बहुतांश काम पुराय जायत आयला, असे त्यांच्यांनी सांगले। माजोड्डा रस्तो उदकापना तर रिवण वाठाराची 4 वरां जनजीण विस्कळीत। सतत पडपी पावसाक लागून साष्टी तालुक्यातल्या जायत्या सुवातांनी उदकाची पातळी वाढल्या आणि सुरावली माजोड्डा आणि रेल्वे सबवेचे रस्ते बुडून गेल्यात। ह्या रस्त्यांचेर येरादारी वाहन चालकांक धोक्याचे थारला। उतोर्डा आणि माजोड्डा वाठारांनी शेतांनी हुवार येऊन रस्त्यांचेर हुवार आयिल्ल्यान जायत्या भितरल्या वाठारांनी येरादारी बंद झाली। मडगाव लागसरच्या मुंगूल वाठारातय शेतातली उदकाची पातळी वाढल्या आणि रातच्या वेळार पावस थांबलो ना जाल्यार रस्तो बुडून वतलो असो भय झाला। धर्मापूर वाठारात लेगीत हुवाराची उदकाची पातळी वाढिल्ल्यान प्रशासन आपापल्या देगेवेल्या घरातल्या लोकांक भायर काढपाचो यत्न करतालो। व्हड पावसाक लागून कुडतरी आणि वेर्णा वाठारात दरड कोसळपाच्यो घडणुको घडल्यो, पूण उजो पालोवपी दळाच्या जवानांनी रोखडोच दरडी कोसळिल्ल्या गाळ काढून उडयल्या उपरांत रस्ते येरादारी खातीर उक्ते जाले। मजगती सांगेच्या रिवण वाठारात पावसाचो रंग दिसून आयलो आणि रिवण पंचायत वाठारात सगळे कडेन उदक पडपाक लागून उण्यात उणे 4 वरां रिवण वाठाराचे जिवीत खंडीत जाला, अशी माहिती जिल्हा पंचायत वांगडी सुरेश केपेकार हांणी दिली। जामावली हांगच्या गोशाळेतली गोरवा सुरक्षेचो उपाय म्हणून हेरकडेन व्हरून दवरली। कुशावती न्हंयच्या हुवाराक लागून शिवसरे गावात वचपी पूल उदकापना गेलो आणि 4 वरां नागरिकांक आडखून पडले। ते उपरांत उदक उणे जाले उपरांत नागरिकांनी आपलो जीव धोक्यान घालून घरा पावपाचो यत्न केलो। रिवणातल्या गणपती देवळाचे अभयारण्य हुंवाराच्या उदकान भरिल्ले. बाजारवाड्यातले चार घरांक हुंवाराच्या उदकाचो धोको आशिल्लो. जिल्हा पंचायत वांगडी केपेकारान त्या सुवातेर सुरक्षा वण्टी बांधपाची मागणी केल्या. असोच पावस चालू उरलो जाल्यार धोको निर्माण जावेता. नेत्रावळी खुटये हांगासरली श्रीमती वनिता नाईक हांच्या घरा लागी आशिल्लो सुलभ शौचालय पावसाक लागून कोसळ्ळो. नेत्रावळीच्या हेर वाठारांनी हुंवाराचो परिणाम कित्याक झालो ना हाचे कारण सांगतना सयाजी देसाय हांणी सांगले, चार वर्सां आदी न्हंयतलो गाळ निवळ केल्ल्यान उदकाचो प्रवाह चड बळिश्ट जाल्लो आनी हुंवाराची भिरांत ताळी. दोन दिसांच्या उटंगराच्या पावसाक लागून केपेतल्या कुशावती न्हंयची पातळी वाडल्या. ताका लागून आयज दुसऱ्या दिसा पाड्डेचो रस्तो उदकापोंदा उरलो. जशे जशे कुशावतीचे उदक वाडला तशे तशे तातून उदक भरपाक लागला. हे न्हंयचे उदक आता धरणावेल्यान व्हावून गेल्ल्यान धरण आनी सकयल्या वाठारातल्या पातळीचे उदक एका पातळे पावला. काल पर्वत वाठारात कुशावतीचे उदक वाडिल्ल्यान पाड्डेचो रस्तो बुडीन गेलो. आयज लेगीत उदक उणे जावंक नाशिल्ल्यान दुसऱ्या दिसा रस्तो उदकापोंदा उरलो आनी ह्या वाठारातल्या लोकांचो हेर भागांकडे संपर्क तुटलो. हाचो परिणाम मडगांव सांगे कुशावती मार्गातल्या येरादारीकूय जालो. ह्या रस्त्यावेल्यान येवपी गाडयो चांदर वाठारातल्यान वळिल्ल्यो. पावसाक लागून कितल्याशाच बशी मालकांनी आपली बशी रस्त्यार हाडून नाशिल्ल्यान प्रवासी आडकून पडले. मडगांव वचपी बशीत आयज गर्दी आशिल्ली. हवामान खात्यान आयज पावसा खातीर गोयात रेड अलर्ट जारी केला, जाल्यार फाल्यां खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. तशेंच 10 जुलय ते 12 जुलय मेरेन येलो अलर्ट जारी केला. कुंकळी बंडाच्या नायकांक श्रद्धांजली ओपपाक 15 जुलय 2024 दिसा नायक हुतात्मा दीस पाळपात येतलो. कुंकळीच्या नायक हुतात्मा स्मारका लागी सकाळी जावपी कार्यक्रमात मानेस्त कुंकळी बंडाच्या नायकांच्या स्मारकाक फुलाहार अर्पण करतले. 15 जुलय 1583 दिसा पोर्तुगीज सत्तेआड गोयकारांनी केल्ल्या बंडाच्या उगडासाक राज्य सरकारा वतीन दर वर्सा 15 जुलयाक नायक हुतात्मा दीस पाळटात. समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय, हेर मंत्री, विरोधी पक्ष फुडारी श्री युरी आलेमाव, आमदार आनी हेर मानेस्त सकाळी 9 वरांचेर नायक हुतात्मा स्मारकाचेर पुष्पचक्र ओपतले. निरंकालाच्या दूधसागर न्हंयच्या उदकाची पातळी वाडिल्ल्यान फोंडे दाभाळ मार्गावेली येरादारी सुमार 20 वरां ठप्प जाली. ताका लागून सगळी येरादारी धारबानोडे मार्गान वळयली. जाल्यार धारबानोडे पंचायत वाठारातल्या दावकोण गावात वचपी रस्तो आयतारा सांजवेळा ते सोमारा सकाळ मेरेन उदकापोंदा गेलो. निरंकाल दर वर्सा रस्तो उदकापोंदा वता. आयतारा सांजवेळा दूधसागर न्हंयतल्या उदकाची पातळी वाडिल्ल्यान हो रस्तो येरादारी खातीर बंद जालो. हो रस्तो सोमारा दनपारा उदकाची पातळी उणी जाल्या उपरांत उक्तो जालो. मागीर फोंडे दाबाळ मार्गावेली येरादारी सुरळीत सुरू जाली. तशेंच दूधसागर न्हंयच्या उदकाची पातळी वाडिल्ल्यान दावकोण गावात वचपी रस्तो आयतारा सांजवेळार उदकापोंदा गेलो. ताका लागून आयतारा राती गावातल्या लोकांचेर आपली आव्हानां पुलासारख्या दवरपाची वेळ आयली. सोमारा सकाळी उदकाची पातळी उणी जाल्या उपरांत रस्त्यावेल्यान येरादारी सुरू जाली. ह्या परिस्थितीचेर लक्ष दवरपा खातीर कुळे पुलीस तैनात केले. निरीक्षक सगुण सावंत हांच्या मार्गदर्शनात खाला पुलीस तैनात केले. पणजे शारातले चडशे वाठार उदकापोंदा गेले. मिरामार कांपाल हुंवारा सारखी परिस्थिती निर्माण जाली. वर्स पद्दती प्रमाण 18 जून हो रस्तो उदकापोंदा गेलो. काल राती सावन पावस पडून 18 जून वाठार ल्हव ल्हव बुडपाक लागलो आनी सकाळ मेरेन पुराय रस्ते उदकापोंदा गेले. पुराय रस्त्यार उदक भरिल्ले आनी उदकातल्यान वाट काडपी गाडयांक लागून हे उदक दुकानांनी वचपाक लागले. एक म्हयन्या पयली ह्या वाठारातली गटारां उसपिल्ली तरी लेगीत उटंगराच्या पावसांत गटारां तुडुंब भरून 18 जून तशेंच त्या रस्त्याक जोडपी हेर रस्त्यांचेर उदक तुमिल्ले. पणजे पाट्यार हीच परिस्थिती पळोवपाक मेळ्ळी. कला आनी संस्कृती भवन, धेपो टॉवर, सेजाघर ह्या वाठारातले रस्ते पुराय उदकापोंदा गेल्ले. कला आनी संस्कृती भवनाकडेन धोपराभर उदक भरिल्ले. ह्या रस्त्यावेल्यान स्कुटरी चलयतना लोकांक सरकशी करच्यो पडटाल्यो. मिरामार आनी कांपाल पयलेच खेपे हुंवार आयिल्लो. परतून एक फावट मुखेल खबरो. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी आयज मंत्री आनी सत्ताधारी आमदारांची स्वतंत्रपणान बसका घेवन अधिवेशनाची चर्चा केली. पावसाळी अधिवेशन 15 जुलै सावन सुरू जातले. हवामान खात्यान आयज पावसा खातीर गोंयात रेड अलर्ट जारी केला, जाल्यार फाल्यां खातीर ऑरेंज अलर्ट. निरंकालाच्या दुधसागर न्हंयेच्या उदकाची पातळी वाडिल्ल्यान फोंड्या दाबाळ मार्गावेली येरादारी सुमार 20 वरां ठप्प जाली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.